हरि ओम. मनाच्या श्लोकांमधला 197वा श्लोक. नभासारिखे रूपया राघवासे, मनी चिंतिता मूळ तुटे भवासे, तया पाहता देहबुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. सुंदर श्लोक आहे हा. आपण पाहिलं की त्या परमात्म तत्वालाच समर्थ काय म्हणतात, राघव म्हणतात, राम म्हणतात. तर ह्याचं रूप कसं आहे, तर नभासारखं आहे. एक साधा आपल्याला सगळ्यांना परिचित आणि गोड अर्थ आपल्याला माहिती आहे. आपण रामाला काय म्हणतो, मेघश्याम नीलवर्ण. कृष्णाचं वर्णन कोणी करतात ते मी हराळीला आल्यावर मगच पाहिलं की जवसाची जी फुलं असतात छोटी छोटी, ती अत्यंत सुंदर निळ्या रंगाची असतात. आणि असं म्हणतात की राम आणि कृष्ण यांचा रंग त्या जवसाच्या सुंदर कोवळ्या निळ्या रंगाचा, असं त्यांची कांती होती. ती कशी मला इथे येऊन ते पाहून कळलं. तर असा नीलवर्ण, मेघश्याम आकाशासारखा वर्ण राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारांचा होता. या साध्या अर्थाने इथे नभासारिखे असं म्हटलेलं आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचा खोल अर्थ असा आहे की नभ जसं व्यापक आहे तसं प्रभू हा व्यापक आहे. त्याला नामात, रूपात, कथेमध्ये, चरित्रामध्ये कशातही त्याला बांधता येत नाही. आपल्या मुठीत तो सापडत नाही. यशोदा त्याला पकडायला गेली त्यावेळी त्याने तोंड उघडलं आणि त्याच्यात विश्वरूपदर्शन यशोदेला झालं. तर आईच्या मायेत सापडत नाही, राधेच्या प्रेमात सापडत नाही, सीतेच्या पातिव्रत्यात तो सापडत नाही, सगळ्याच्या पलीकडे तो आहे. नभा सारिखे रूप या राघवासे, मनी चिंतिता मूळ तुटे भवासे. अशा या व्यापक प्रभूच्या रूपाचं आपण चिंतन केलं तर काय होतं, मूळ तुटे भवासे. आता हा भव नावाचा कोणीतरी जो राक्षस आहे त्याची सगळ्यांना भीती वाटते. अरे बापरे, भवसागर तरून जायचं म्हणजे भयंकर कष्ट आहेत असं वाटतं. नंतर भवाचं भय वाटतं, भवाच्या भये काय भीतोस लंडी असं समर्थांनीच म्हटलेलं आहे. म्हणजे भव ही काहीतरी भयंकर गोष्ट आहे. मग हा भव ज्याला म्हणतो ते आहे तरी काय, अगदी साध्या भाषेत सांगायचं तर भव म्हणजे आपल्या पूर्वजन्मींच्या आणि या जन्मीच्या शुभ आणि अशुभ संस्कारांचं जे गाठोडं आहे, ब्रंट ऑफ प्लेझंट अँड अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस दॅट वी ऑल द टाईम कॅरी विथ अस. सदैव जे आपल्या पाठीवर आपल्यालाही नकळत आपण वागवत असतो असं त्या शुभाशुभ पूर्व संस्कारांचं आपल्याला संसाराशी बांधणारं असं जे ओझं आहे त्याला संतांनी शब्द दिला भव, असा छोटासा शब्द त्यांनी तो वापरलेला आहे. पण प्रभूचं चिंतन आपण करायला गेलो तर आपण गुरु हा संत कुळीचा राजा म्हणून सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, त्याच्यात म्हटलेलं आहे की गुरु सोडवी गाठी लिंगदेहाच्या. लिंगदेह म्हणजे काय, तर आपलं एक सूक्ष्म शरीर आहे, ते आपल्या विविध प्रकारच्या आशा इच्छा आकांक्षा आपले अनुभव यांनी बनलेलं आहे आणि त्याच्यात बऱ्याच गाठी आहेत. म्हणजे ते काही सहज सोपं नाही आहे, तर आपल्या अनुभवांचं असं जणू काही त्याच्यात ग्रंथी बनलेले आहेत, गाठी बनलेले आहेत. आणि गुरुकृपा झाली की हळूहळू कोणाशी द्वेषाची गाठ आहे, कोणाशी आसक्तीची गाठ आहे, प्रेमाची गाठ आहे, कटुतेची गाठ आहे आणि गोडव्याची पण गाठ आहे. या सगळ्याच गाठी कशामुळे त्याचं निरसन होतं, कशामुळे त्या सुटून जातात, तर गुरुकृपेने सुटून जातात, साधनेने सुटून जातात. मनी चिंतिता मूळ तुटे भवासे, तया पाहता देहबुद्धी उरेना. प्रभूचं दर्शन झाल्यावर, सर्वत्र भरून राहिलेल्या प्रभूचं दर्शन झाल्यावर मी हा कोणीतरी आहे आणि तो कोणीतरी आहे असा काही भाव उरत नाही. म्हणून देहबुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं हे फार मोठं सौंदर्य आहे. एकूण मराठी संत आणि भक्त परंपरेचंच ते सौंदर्य आहे की इथे योग आणि भक्ती यांचा फार सुंदर मिलाफ झालेला असतो. वरच्या तीन ओळी ज्या आहेत या सर्व योगपर आहेत की ध्यानाने काय होतं, नामाने काय होतं, मनुष्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि तो छोटा आहे तो व्यापक होऊन जातो. आता एवढं झाल्यानंतर पण सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना असं सगळं ज्ञान मिळाल्यावर पण तो भक्ती करतो. जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था. याहीवरी म्हणजे काय? सगळं ज्ञान झाल्यानंतर याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. देवाला ज्ञानी भक्त आवडतो की नाही? खूप आवडतो. पण भक्त जास्त आवडतो कारण तो काय करत असतो? लाडीगोडी करतो, भांडतो तुकाराम महाराजांसारखं, कधी प्रेम करतो कधी भांडतो. ते सगळं देवाला आवडतं आणि भक्ताला पण आवडतं. तर त्यामुळे हे सगळं ज्ञान झाल्यावर पण ज्याच्या चित्तात भक्तीचा ओलावा आहे, शरणता आहे, ज्ञानाच्या बरोबर हमखास येणारी गोष्ट म्हणजे गर्व. नवल अहंकाराची गोठी विशेषण लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नासवे. जो म्हणतो मला कळलं त्याच्याबरोबर ते मागे लागतं, गर्व नावाची गोष्ट. आणि त्याला नाना संकटात ते शनी महात्म्यात वर्णन केलेले असतात ना, वेगवेगळी संकटं. त्याच्यासाठी मग तो निळ्या मण्यांचा रत्नांचा हार साफ होऊन जातो. कोणासाठी? गर्व ज्याला आहे त्याला. तर म्हणून जो कोणी ज्ञानी आहे आणि तरीही अत्यंत नम्र आहे अशाला तो व्यापक सर्वव्यापी परमात्मा राघव भेटतो. आणि भेटतो म्हणजे या दोघांची एकरूपता होऊन जाते असं या 97व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हरिओम तत्सत.